विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवणाऱ्या राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणखी सुधारणा होत असून या योजनेचं सक्षमीकरण करण्यात येत आहे. सध्या या योजनेत 1326 प्रकारचे विविध उपचार शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत. आता त्यामध्ये आणखी तितक्याच नवीन उपचारांचा समावेश होणार आहे. सध्या राज्यात 2500 रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. आताही रुग्णालयांची संख्या 4500 पर्यंत वाढवण्यात येणार आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. क्षयरोगमुक्त भारत उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग शहरात क्षयरोग तपासणी शिबिरं घेत आहे. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या या शिबिरांमध्ये आतापर्यंत 1,39,000 नागरिकांची क्षयरोगाची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 15 रुग्णांना क्षयरोगाचं निदान झालं. या रुग्णांना औषधोपचार, पोषण आहार आणि आहारासाठीचा भत्ता महापालिका प्रशासनानं सुरू केला आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारनं क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. त्याद्वारे पुणे महापालिकेनं 2022 ते जून 2025 पर्यंत 4,437 क्षयरुग्णांना 17,669 पोषण पाकिटांचं वाटप केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात या महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 25 दिवसात 14 जणांना डेंग्यूची लागण झाली असून रुग्णसंख्या 16 झाली आहे. तर मलेरियाचे 21 रुग्ण आढळले आहेत. कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक घरं तसंच कंटेनर, भंगार मालाची दुकानं, बांधकाम स्थळं अशा विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी पुणे महापालिकेकडे जमा केलेले सुमारे 1530 धनादेश वटलेले नाहीत. कोट्यावधी रुपयांचे धनादेश न वटल्यानं महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं संबंधित मिळकतदारांना नोटिसा पाठवल्या असल्याचं महापालिकेचे उपायुक्त आणि कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश संगपाळ यांनी आज पत्रकारांना सांगितलं. नोटिसा पाठवल्यानंतर 882 मिळकतदारांनी दंडासह मिळकत कर भरला आहे. मात्र अजूनही 640 जणांनी कर भरलेला नाही असं संगपाळ यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड मधील थकबाकीदार मालमत्ता धारकांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेनं पहिल्या तिमाहीत 522 कोटी रुपयांचा कर वसूल केला. एकंदर 7,31,000 मिळकतींपैकी आतापर्यंत 4,26,000 मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. 34,022 मालमत्ता धारकांनी आतापर्यंत एकदाही मालमत्ता कर भरलेला नाही अशा मालमत्ता धारकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितलं. पुण्यातील कोथरूड भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चलनांची संख्या वाढवा अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेनं विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व 211 बालवाड्यांमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. 16 तज्ज्ञ प्रशिक्षक आणि 9 पर्यवेक्षक सर्व बालवाड्यांमध्ये या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. घाडगे यांनी आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोकाटे यांनी 2 दिवसात राजीनामा दिला नाही तर छावा संघटना राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही घाडगे यांनी दिला आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. उद्याही शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.